नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. केंद्र सरकारच्या सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत पहिल्या हप्त्याचा 113.90 कोटी रुपये निधी वितरित. लाडकी बहीण योजनेमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. जालना तसंच बुलडाण्यासह राज्यात नव्यानं मान्यताप्राप्त 8 वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये याच शैक्षणिक वर्षापासून अभ्यासक्रम सुरू होणार. आणि कानपूर क्रिकेट कसोटीत बांगलादेशला पराभूत करत 2 सामन्यांच्या मालिकेत भारताचा निर्भेळ विजय. आता सविस्तर बातम्या. केंद्र सरकारच्या प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत राज्यात 34 जिल्ह्यांमध्ये जवळपास 32 लाख हेक्टर क्षेत्राला लाभ देण्यात आला आहे. तसंच या योजनेचा 2024-25 या वर्षातील पहिल्या हप्त्याचा 113.90 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55% तर इतर शेतकऱ्यांना 45% अनुदान देण्यात येतं. दरम्यान सर्वसमावेशक पीक योजनेअंतर्गत गेल्या खरीप हंगाम झालेल्या नुकसान भरपाईपोटी राज्यातल्या 6 जिल्ह्यांना 1,927 कोटी रुपयांची उर्वरित रक्कम लवकरच वितरित करण्यात येणार आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ही माहिती दिली. नाशिक, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, सातारा, चंद्रपूर या 6 जिल्ह्यांचा यात समावेश आहे. याआधी विमा कंपनीमार्फत 5,469 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. ज्येष्ठ भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबईत दौऱ्यावर आहेत. शाह यांनी आज मुंबई, ठाणे आणि कोकण विभागातले भाजप आमदार, खासदार तसंच पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीच्या प्रमुख नेत्यांसोबत शाह यांची बैठक होणार आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दिल्या जात असलेल्या रकमेमुळे राज्याच्या आणि पर्यायाने देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. ते आज सांगली इथं शेतकरी मेळाव्यात बोलत होते. शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांसाठी केलेल्या योजनांचा आढावा घेताना मुख्यमंत्र्यांनी देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचं स्वप्न लाडक्या बहिणी पूर्ण करतील आणि त्यांना लखपती केल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
एक माझी लाडकी बहीण आली होती गणपती, खास सांगायला तिनं गणपतीमध्ये आरतीला घुंगरू लागतात ते घेतले 1,500 रुपयांमध्ये आणि 10,000 विकले. माझ्या लाडक्या बहिणी अर्थव्यवस्था कशी वाढवतात, हेच पैसे मार्केटमध्ये येणार, अर्थव्यवस्था मोठी होणार आणि याचा फायदा राज्याला आणि देशाला होणार. मोदी साहेबांचं 5 ट्रिलियन डॉलरचं स्वप्न, आपल्या राज्याचं 1 ट्रिलियन डॉलरचं स्वप्न माझ्या लाडक्या बहिणी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत. फक्त 1,500-1,800 आम्ही थांबत नाही. माझ्या लाडक्या बहिणींना लखपती बनवल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही.
माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यातून विधी सेवा शुल्क कपात करणाऱ्या बँकांवर कारवाईचा इशारा महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिला आहे. या योजनेसंदर्भात आज दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे राज्यस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी तटकरे बोलत होत्या. बँकेशी संबंधित अडचणीसंदर्भात अंगणवाडी सेविका तसंच मदतनीस यांच्या मदतीनं 7 ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवण्याची सूचनाही तटकरे यांनी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातल्या विमानतळांच्या विकास कामासंदर्भात बैठक घेतली. यात त्यांनी नागपूर विमानतळ अद्ययावतीकरण सवलत करारावर स्वाक्षरी केली. शिर्डी विमानतळ अद्ययावतीकरण, अमरावती विमानतळ टर्मिनलच्या उद्घाटनाबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याचं वृत्त आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयातील लैंगिक अत्याचार प्रकरणी कठोर कारवाईचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. रुग्णालयाच्या अधिष्ठातांची बदली तसंच याबाबत विशेष चौकशी समिती नेमण्याचे निर्देश त्यांनी दिले. रुग्णालयातील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त उपाययोजना राबवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज मुंबईत वाडी बंदर इथं रेल्वेच्या प्रशिक्षण आगाराची पाहणी केली. प्रवाशांची सुरक्षा, स्वच्छता आणि सेवा यावर भर देत आगारातील पायाभूत सुविधा, तांत्रिक प्रगती आणि भविष्यातील योजनांचा आढावा घेतला. वंदे भारत एक्सप्रेसच्या 14 मिनिटात साफसफाई करणाऱ्या अद्ययावत स्वच्छता उपकरणाचं त्यांनी निरीक्षण केलं. प्रवाशांच्या तक्रार निवारण विभागाशीही रेल्वेमंत्र्यांनी संवाद साधला. जालना तसंच बुलडाण्यासह राज्यातल्या नव्यानं मान्यताप्राप्त 8 वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये याच शैक्षणिक वर्षापासून अभ्यासक्रम सुरू होणार असल्याचं केंद्रीय आरोग्य तसंच आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितलं आहे. ते आज बुलडाणा इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. देशभरात वैद्यकीय अभ्यासक्रमात पदव्युत्तरच्या जागांमध्ये गेल्या 10 वर्षात सुमारे 60,800 जागा वाढल्या असल्याचं जाधव यांनी सांगितलं. खामगाव जालना रेल्वे मार्गाची संचिका सध्या नीती आयोगाच्या मंजुरीसाठी गेलेली असून लवकरच या मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळेल असं जाधव यांनी सांगितलं. मलकापूर सिल्लोड छत्रपती संभाजीनगर या नवीन प्रस्तावित रेल्वे मार्गाची मागणी आल्यास त्यासाठी निश्चितच प्रयत्न करण्याचं आश्वासन जाधव यांनी दिलं.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाइट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य संघटनेची महाराष्ट्र स्वराज्य पक्ष या नावानं भारतीय निवडणूक आयोगाकडे राजकीय पक्ष म्हणून नोंदणी करण्यात आली आहे. पेनाची निब हे या पक्षाचं चिन्ह असणार आहे. आगामी निवडणुकीत महाराष्ट्र स्वराज्य पक्ष या नावानं निवडणूक लढवणार असल्याचं संभाजीराजे यांनी समाजमाध्यमांवर सांगितलं आहे. लातूर जिल्ह्यात जळकोट तालुक्यात तिरू नदीवर उभारण्यात आलेल्या 7 बंधाऱ्याचं लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आलं. तिरू नदीवर बेलसावंगी, बोरगाव, तिरुका, सुल्लाळी, गव्हाण या ठिकाणी प्रत्येकी 1 आणि डोंगरगाव इथल्या 2 बंधाऱ्यांची साखळी तयार करण्यात आली असून 2.24 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्माण झाला आहे. यामुळे सुमारे 496 हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुविधा निर्माण होऊन भूजल पातळीत वाढ होत असल्याचंही पवार यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान पवार यांच्या जनसन्मान यात्रेचं आज परळी इथं आगमन झालं. यात्रेदरम्यान पवार यांनी जनतेला संबोधित करत सरकारच्या योजनांची माहिती दिली. कानपूर क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं बांगलादेशवर 7 गडी राखून विजय मिळवत 2 सामन्यांची ही मालिका 2-0 जिंकली आहे. दुसऱ्या कसोटीत आज अखेरच्या दिवशी भारताला सामना जिंकण्यासाठी 95 धावांची आवश्यकता होती. भारतीय संघानं 17 षटक आणि 2 चेंडूत 3 गडी गमावत 98 धावा केल्या. रवींद्र जडेजाने या सामन्यात 3,000 धावा आणि 300 बळींचा टप्पा पार केला. सर्वात कमी म्हणजे 74 कसोटी सामन्यांमध्ये अशी कामगिरी करणारा जडेजा हा इंग्लंडच्या इयान बोथम याच्यानंतर दुसरा खेळाडू ठरला आहे. रविचंद्रन अश्विन मालिकावीर तर यशस्वी जयस्वाल सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. स्वच्छता ही सेवा या मोहिमेअंतर्गत आज आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रात सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. 100% सफाई कर्मचाऱ्यांनी या सुविधेचा लाभ घेतला. नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीय पोषण माहनिमित्त कुपोषण वाढ नियंत्रण, पूरक आहार, पोषण भी पढाई भी आदी उपक्रम राबवण्यात आले. जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम यांनी ही माहिती दिली. नो शुगर ओनली प्रोटीन या संकल्पनेवर चर्चासत्र, आहार आणि पाककृतींचं सादरीकरण करण्यात आलं. अंबाजोगाई इथल्या योगेश्वरी देवीचा नवरात्रोत्सव परवापासून सुरू होत आहे. परवा 3 तारखेला सकाळी 10 वाजता तहसीलदारांच्या हस्ते घटस्थापनेनं या उत्सवाला प्रारंभ होईल. मंदिर परिसरात सलग 9 दिवस भजन, कीर्तन, प्रवचन तसंच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. योगेश्वरी देवी कमिटीचे अध्यक्ष तथा तहसीलदार विलास तरंगे आणि सचिव अशोक लोमटे यांनी माहिती दिली. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी प्रथमोपचार तसंच वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मजूर महिलेकडून 25 दिवसांचे खाडे न टाकण्यासाठी 2,000 रुपये लाच घेणाऱ्या नांदेड महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलं आहे. त्याच्या विरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. केंद्र सरकारच्या सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत पहिल्या हप्त्याचा 113.90 कोटी रुपये निधी वितरित. लाडकी बहीण योजनेमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि कानपूर क्रिकेट कसोटीत बांगलादेशला पराभूत करत 2 सामन्यांच्या मालिकेत भारताचा निर्भेळ विजय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.